सावली अध्याय चौथा।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
मागील अध्यायी कथिले की दरुवाड्यात घर घेतले, जे भूताटकीने होते घेरले ते मुक्त केले माऊलीने। भूते मुक्त झाली ऐकून पूर्वीचा मालक आला धावून, म्हणे मज द्यावी खोदून संपत्ती माझ्या घरातली। खोदताना काही पडले ते बांधून देईन चांगले, वाटे नशीब माझे उघडले कृपे प्रयत्न द्यावा करून। जानकी सांगतसे तयाला की मूळ पुरुष तेथे बैसला, भुजंग होऊनी राहिला वावरतसे सदैव। तुवान करावा प्रयत्न अपमृत्यून घ्यावा ओढून, तुझ्या दैवात नाही धन व्यर्थ श्रम करू नये। परिनम्र वंदने विनवून परवानगी घेई मिळवून, संरक्षण घेई मागून दैवाचा योग पहावया। हळूहळू पाहे खोदून परी कोळसे आले निघोन, जानकी बोले हासून हेची कर्मात लिहिले तुझ्या। तेव्हा खजील झाला मनात दुर्दैव आपुले म्हणत, अपराधाची क्षमा मागत मूर्खपणाबद्दल आपुल्या। तो भुजंग होता सेनापती, ज्याने पुरली होती संपत्ती त्याने न घेतली मुक्ती दर्शना येई जानकीच्या। रात्र रात्र तीन झोपत पहाटे पर्यंत असे जागत, कधी उठोनी या जात मागील अंगणात। तिला उठताना पाहून कुसुमही उठे तक्षण, हळूच जाई मागून ओट्यावर ती उभी असे। अंधारलेल्या रात्रीत आई तिला विचारीत, तुझं काय असे दिसत समोर पहावे म्हणून। ऐसे वाटे की दुरून एक दिवा येई दिसून, वाटे प्रकाश की सरकून आपुल्या दिशे येतसे। हळूहळू आला जवळ तेव्हा जाणवे वळवळ, तो भुजंग होता केवळ मणिधर नाग प्रत्यक्ष। थोडा असता तो दूर खुणेने थांबवी त्या सत्वर, मुलींस पुसे घाबरणार नाही नातू तयाला। नकारार्थी हलविता मान तै येण्याची त्या केली खूण, भुजंग जवळ येऊन फणा ठेवितसे पदकमली। तेव्हा प्रत्यक्ष घडे दर्शन जेव्हा बैसला फणा उघडोन, शिरीमणी होता म्हणून प्रकाश पडे चोहीकडे। सुपासारिखा मोठा फणा वरी जखमेच्या दिसल्या खुणा, म्हणून जानकीच्या दर्शना वाटे की आलासे। फण्यावरी फिरविला हात कुंकू लाविले जखमेत, वरी तयाला सांगत पंधरा दिन यावे तुवा। जाताना दिसले शरीर लांब लचक काळे भोर, परी वृद्ध वाटला जर्जर केस पिकलेले देहावरी। प्रश्न कुसुमने विचारला हा कोण कोठुनी आला, म्हणे हाची जो धनावरला दर्शन घ्याया आलासे। तो जेथे आहे राहत तेथील झाड पडले डोक्यात, तेने जखम झाली फण्यात अंगारा लावण्या आला तो। असा तो नित्य असे येत दिन पंधराव्या पर्यंत, सर्व मुली त्याला पाहत रात्रीच्याच समयी। ऐसा कर्दन काळ कालिया येई जानकी पदा वंदाया, त्याला देऊनी प्रेममाया पूर्ण बरा केलासे। ज्याला सर्वत्र दिसे ईश्वर तो प्रेमात न करी अंतर, पशुपक्षी नर सर्वांवर सारखीच माया करी सदा। जानकीच्या गौशाळेत एक रेडाही होता वसत, उंच धिप्पाड शांत भीती वाटे बघणाऱ्याला। घराचे पुढील भागात रेड्याला होते बांधत, खांबाला ओट्या लगत वेगळाची गुरांपासुनी। जानकी सर्वांना सांगत हा बंधू होता पूर्वजन्मात, आता रेडा होऊनी राहत सदैव माझ्या घरी, नित्यरात्री झोपण्यापूर्वी जानकी बसे ओट्यावरी, रेडा मान ठेवी मांडीवरी, थोपटीत असे तयाला, वरी तयासी बोलत वाटे तोही साद देत, अंगावरी फिरवूनी हात उठा म्हणता उठतसे, ऐसी मुक्या प्राण्यांच्या संगत तिचे चाले मनोगत, तेही हुंकारूनी व्यक्त भाव आपुला करीती, एकदा गणदेवी गावात देवीचा रेडा होता फिरत, होता अडदांड दणकट गोंधळ घाली गावात, नासधूस करी शेतात तरीही कोणी नावरीत, देवीचा म्हणूनी भीत मारावया तयाला, त्याच्या लाथा गोंधळात गाव झाला भयभीत, त्याला पाहुनिया पळत मुले गुरे माणसेही, ऐसा तो फिरत फिरत आणि येऊनिया मस्तीत, उभा ठाकला रागात झुंज घ्याया घरा पुढे, दादांचा रेडा होता शांत परी येणारा होता रागात, नजरेला नजर देत उभे राहिले समोर, दादांनी पाहिले समोर तो चित्र होते भयंकर, वाटे झुंजा आता होणार मरेल रेडा आपुला, म्हणोनी सांगती जानकीला की कुऱ्हाड द्यावी मजला, मी आपुल्यास रेड्याला जीवे मारितो स्वहस्ते, याची न आता धडगत तो न ठेवील जीवंत, त्यापूर्वीच घालू दे डोक्यात घाव माझ्या कुऱ्हाडीने, जानकी आली धावत आणि नजर रेड्यावरी रोखित, तेव्हा पती क्रोधे सांगत काय बघशी वेड्यापरी, तू न ऐकशील जरी मी उडी घेईन सामोरी, रेड्यांचे मध्यंतरी उभा राहीन त्वरित, ऐसे पतीचे ऐकता भाषण जानकीने उचलला रजक्कण, तो रेड्याप्रती फेकून जावे म्हणे येथुनी, तैतो क्रोधे भरलेला रेडा माघारी फिरला, भये तेथोनी पळाला पुन्हा न आला गावात, धावा गजाचा ऐकून धावून आले नारायण, गजेंद्रा मोक्षाते देऊन उद्धरिला पशुकी, जैसे ज्ञानदेवानी महिषामुखी वेद म्हणवनी, मुक्ती पशुला देऊनी धन्य केले जीवनी, तैशीच महिषाची मुकवाणी ऐकून धावली जननी, मुक्त दोघांना करुनी पावन केले जीवनी त्या, जेव्हा चिचुंद्री फिरे घरात वाटे श्री लक्ष्मीच की वावरत, ऐसा जुना आहे प्रघात परंपरेने ऐकलेला, ऐशाच एकदा सात चिचुंद्र्या फिरती घरात, वावरती देव खोलीत सायंकाळचे समयाला, मुलीही होत्या खोलीत त्यांना वाटली गम्मत, कैशाया फिरती रांगेत शेपटीला धरोनिया, मालू सांगे आजीला कैशा गमतीने चालल्या, चिचुंद्र्या पहावयाला येई तू झडकरी, जानकी येऊनिया पाहत तो पाठोपाठ होत्या सात, म्हणे झाकुनिया त्वरित टाकावे की तयांना, जैशा शिरती कोपऱ्यात बरी वस्त्राते टाकित, आणि झाकोनिया ठेवित रात्रभरी तयांना, दुसऱ्या दिवशी सकाळी आठवण तयांची जाहली, वस्त्र सारोनी पाहिली स्थिती कैशी असे म्हणोनिया, जैसे वस्त्र केले दूर चिचुंद्र्या नवत्या समोर, गुलाबाची फुले सुंदर सात होती ऐवजी, चिचुंद्र्यांची फुले झाली ती सर्वांनीच पाहिली, श्री लक्ष्मीच की अवतरली वाटतसे तयांना, घरात चाले संभाषण तो दादा येती समोरून, फुले हातात घेऊन मुली दाखविती तयांना, जानकी पूजा होती करीत म्हणे घ्यावी फुले हातात, आनंदाने होती नाचत सर्व पाहती टकमका, फुले उधळले शिरावर आणि काय आश्चर्य तर, रुपये होऊनी घरभर पसरले की सर्वत्र, सर्व धावले खोलीत म्हणे पाऊस पैशांचा पडत, आश्चर्य होऊनी स्तिमित पदी लागती जानकीच्या, तेव्हा ती बोले हासून, दादांनाच उद्देशून, मी हीच लक्ष्मी जाणा तुमच्या घरची असे की, चांदीचे रुपये मोजून पाहता बेचाळीस निघाले जाण, म्हणे ठेवा की हे जपून श्री कृपा प्रसाद तुम्हा पाशी। तैशीच दुसरी घडली कथा, तीन चिंबोऱ्या येती एकदा, पाणेऱ्या जवळ बैसता सहज लक्ष गेले कुणाचे, तेव्हा जानकी तया बोलली की झाकाव्या त्या टोपली खाली, रात्रभर तैशीच ती ठेवावी झाको निया तयांना। दुसरे दिनी सकाळी टोपली काढोनी पाहिली, चिंबोऱ्या ऐवजी दिसली तीन लिंगे चिमुकली, ती मुलांना दिली वाटून, सांगे पूजेतही ठेवा म्हणून, शिव करील कल्याण सांभाळ तुमचा करोनी। द्राक्षापरी ती होती लहान, आज सजीव जैसी वाटून, मोठी झाली आहे तर म्हणून करी ती सर्व आश्चर्य। आणि श्रावण मासापासून तीर्थ निघे त्या लिंगातून, वाटी ही जाई भरून वाहू लागे ते बाहेर। तीर्थ वाटे जैसे अमृत, मधुर केशर मिश्रित, प्राशिता वाटे अद्भुत, करणी अशी देवीची। श्रावणामासी सोमवारी अभिषेक झाला शिवावरी, भोजनादी झाले दुपारी, सर्व बैसले अंगणात। तै अचानक वारा उठला, पाने पाचोळा गोळा झाला, बेल झाडा जवळ जमला, एकत्र कैसा कळेना। सर्व पाहती गम्मत, ढीग पानांचा जमत, जणू वाटे ते दिसत शिवलिंग सामोरी। आश्चर्ये चर्चा चालत, तो जानकी येऊनी सांगत, प्रत्यक्ष आले भोलेनाथ, दर्शन तुम्हा द्यावया। वाऱ्यासवे आली फेरी, प्रचिती दाखविली समोरी, शिव अभिषेक स्वीकारी, प्रसन्न असे तुम्हावर। ती पाचोळ्यांची पिंडी सर्वांनी भावे वंदिली, त्यानंतर ती विखुरली नजरे समोर तयांच्या। एकदा जानकीची मैत्रीण आली तीर्थयात्रा करून, सांगे ती प्रवास वर्णन मुली ऐकती उत्सुके। अबूला आले जाऊन अंबाजीचे घेतले दर्शन, अति सुंदर आहे ध्यान नयन लोभावे ऐसे। तिचे ऐकून भाषण उत्सुकता वाटे मनातून, मुली सांगती विनवून ती गेल्यावर आईला। काला सांगतसे आईला की आपणही जाऊ अबूला, जरी तू नेशील आम्हाला आम्ही येऊ तुझसवे। परी हात लावनी कपाळाला, ती सांगतसे कालेला की येथे योग नसे लिहिला, तुम्हा सवे जावया। तेव्हा मालू बोले हासून की मी मोठी जेव्हा होईन, तुझ निश्चितच नेईन माझ्या सवे अंबाजीला। ऐसे विनोदे हास्य करून त्यांचे चाले संभाषण, मुली गेल्या उठोन अभ्यास आपुला करावया। तेची सायंकाळचे समयी जानकी अंगणातून येई, दिसे अंगावर डोई सुंदरी असे घातलेली। सुंदरी पाहता शिरी काला हसून विचारी, आज काय विचित्र तरी आई तुझे रूप हे। तेव्हा ती सांगे हासून आबूस आले जाऊन, सुंदरी भेट म्हणून देवी अंबेने दिली असे। तिचे घेऊन या दर्शन पावागडी गेले तक्षण, महाकालिकेला भेटून आत्ताच येथे पातले। प्रेमे दिधले आलिंगन बर्फी दिली प्रसाद म्हणून, सुंदरी दिली ओटी भरून माऊलीने माझिया। देवाजवळ बैसली सुंदरी मुलींना दाखविली, प्रसाद बर्फी वाटली प्रवास वर्णन सांगोनिया। मनोवेगे जाऊनी सर्व भगिनींना भेटूनी, आले मी परतोनी तुम्हा सवे राहावया। मुली पावती आश्चर्यमनी, आई प्रत्यक्ष आहे भवानी, पूर्व पुण्याई म्हणूनी जन्म घेतला आम्ही उदरी। तो चुंदडी प्रसाद म्हणून कालेच्या करी देऊन, सांगे की ठेवी जपून पूजे मध्ये आपुल्या। ती मुलीने ठेविली पूजेत, परी आश्चर्य ऐसे घडत, ती चुंदडी जाते वाढत हळूहळू लांबीने। ऐसी ही प्रसाद स्मृती, कालेची वाढवी भक्ती, सदैव ठेवी जागृती, स्मरण आपुल्या आईचे। एकदा आई असता खुशीत, ओव्या होती पुटपुटत, महाकालिकेचे अतीत वर्णन होती गात। वर्णन होते भव्यपणाचे, तिज कुंकू लागे मनाचे, कापड लागे कोसांचे, लांब इतुके चोळीला। ऐशा काही आशयाचे वर्णन होते भव्यपणाचे, ते ऐकता कालेचे मन आश्चर्य पावले। ती आईस सांगे विनवून, जैसे केलेस तू वर्णन, मज तैसे घडावे दर्शन जीवनात एकदा। ऐसे काही दिवस जाती, ती अंगणात बैसली होती, कालेस बोलवी अति प्रीती, जवळ बैस म्हणूनिया। म्हणे तुझ पाहिजे दर्शन महाकालिकेचे म्हणून, तिज पाचारीले विनवून आली असे येथे ती। पहावे समोर म्हणून शिरीकर देई ठेवून, कालेस घडे दर्शन विश्वरूप माऊलीचे। अष्टभुजा होती समोर काळी कांती भयंकर, जिव्हा लांब लाल बाहेर शिरी मुकुट सुंदर। बैसली होती भूमीवर वाटे आकाशास लागे शिर, सतेज पाहुनी शरीर डोळे दिपले कालेचे। नखशिकांत होते अलंकार, हाती आयुधे होती भयंकर, ऐसे रूप पाहता सत्वर काला पडली बेशुद्ध। मुली धावल्या सभोवती, काय झाले कालेस म्हणती, तिज शुद्धीवर आणती सर्व मिळोनी क्षणात। सर्व शरीर झाले कंपित, आईच्या पाया असे पडत, जय जननी कृपावंत इच्छा पूर्ण केलीस। तू विश्वाची आहेस जननी, प्रत्यक्ष पाहिले मी नयनी, अणुरेणूत भरुनी अदृश्य रूपे राहिलीस। भ्रमाचे झाले निरसन तुझ्या पूर्ण कृपे करुन, आता काही न मागेन विश्वास पायी दृढ राहो। पिंड ब्रह्मांडाचे थोरपण ते तुझेच स्वरूप जाण, ते सगुण रूप घेऊन जानकी रूपे आलीस तू। ऐसे हे जानकीचे जीवन जणू कामधेनुसे पयप्पान, तुम्हा यथेच्छ देतो प्राशुन ढेकर द्यावा तृप्तीचा।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम चतुर्थोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु।